सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर माधुरी आपके साथ है ऑन मॉर्निंग नंबर वन। एंड यस गाइस, आज हम बात कर रहे हैं सिद्धार्थ देवके जी से, जो किनवट तालुके में एक छोटे से गांव में रहते हैं, और उन्होंने इस लॉकडाउन में अपने 13 साल के बेटे के साथ मिलकर उनके आंगन में कुआं खोद दिया। वेल, कैसे मतलब ये पॉसिबल हुआ ये सारी चीजें, तो हम सिद्धार्थ जी को मैंने फोन लगाया है, बात करते हैं उन्हीं से।
हेलो
हेलो, नमस्कार, कशा आहात तुम्ही?
नमस्कार मॅडम, आम्ही बरे आहे मॅडम, तुम्ही कसे आहात?
बढिया एकदम। मी ऐकलंय की तुम्ही तुमच्या अंगणात वीर खोदली आहे।
हो मॅडम, बरोबर आहे।
तर म्हणजे कसं सुचलंय यार की हे वीर खोदावी, कसं तुम्हाला वाटत?
मॅडम कसं झालंय, त्याचा प्रॉब्लेम असा होता, जरा पाण्याला थोडं आम्हाला लांब जावं लागत होतं। मुलं कमीत कमी ते गावाच्या बाहेर अर्धा किलोमीटर ही राह जवळपासच आहे गावाला घडून, तर तिथून लेकर मुलं मुलगी आमची पाणी आणण्यासाठी बारकंटाळा करत होती उन्हाळ्यामध्ये। तर याच्यामध्ये माझ्या मुलानं काय विचार केला, पप्पा म्हणे आपण एवढं लांब त्रास झाला म्हणे पाण्याला, तर आपण काय करूया, आपल्या अंगणामध्ये हिरजल कांदीचं पाणी लागेल का म्हणलं। तर मी म्हणलं बाबा जरा मेहनत लागते म्हणलं माझ्या मुलाला, तरी पण माझा मुलगा म्हणत होता किती खोल खचावे लागेल, आता त्याचा काय सांगू शकत नाही म्हणलं आपण अंदाज। तर माझ्या मुलाला काय म्हणले नंतर त्यानं म्हणला पप्पा म्हणे किती बी लागू म्हणली मेहनत आपली, या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला काय बाहेर काय फिरायला बी नाही आलं काही नाही, तर आपण काय करूया म्हणे जोपर्यंत लागला लॉकडाऊन उघडणार तोपर्यंत आपण हिरच खोदूया म्हणे। की बस आपल्या अंगणामध्ये एक नायर अगरबत्ती पूजा केली अंगणामध्ये, तर आम्ही खोदायला सुरुवात केली मॅडम।
अरे वा, आणि किती वर्षाचा आहे तुमचा मुलगा?
मॅडम 13 वर्षाचा आहे।
वेल, रियालिटी इज दॅट की आज भी कई सारे ऐसे गाव है हमारे इंडिया में, हमारे महाराष्ट्र में, जिन्हें अपने यू नो घर से, अपने गांव से बहुत सारे लोगों को दूर तक पानी यू नो लेने जाना पड़ता है, लेकिन जब ऐसे यू नो किस्से सामने आते हैं दिल को बहुत सुकून मिलता है, बढ़िया लगता है। और ऐसा है बॉस की दशरथ मांझी जी ने भी जब पहाड़ को तोड़ा था तो उनको भी कई सारी दिक्कतों का सामना करना पड़ा था, एंड सेम एज इन द केस ऑफ सिद्धार्थ देवके जी भी। थोड़ी देर में जानेंगे, लेकिन फिलहाल तो सुपर हिट गाने जो है वो आ रहे हैं आपके लिए, सुपर हिट 93.5 रेड एफएम बजा दे रहो। इंस्टा, ट्विटर, फेसबुक पर मैं आपको मिल जाऊंगी बैधनी मार्जे माधुरी 93.5। गुड मॉर्निंग।